स्वामी माधवनाथ वल्लभमतो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोधशुचित्वपूर्ण सततम् तुर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं रक्षस्व दीनांकितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपामि अजस्त्रमशुभान् आसुरीष्वेव योनिषु। त्या माझा द्वेष करणाऱ्या, तान अहम द्विषतः द्वेष करणाऱ्या, माझा द्वेष करणाऱ्या अशा क्रूरान संसारेषु नराधमान, या जगतामध्ये नराधम म्हणून जन्माला आलेले असे जे क्रूर कर्मी आहेत असे त्यांना क्षिपामी, म्हणजे मी त्यांची रवानगी करतो, त्यांना टाकतो। अजस्त्रम अशुभान, अतिशय अशुभ, आसुरीष्वेव योनिषु, अशा आसुरी योनीमध्ये मी ढकलून देतो, मी टाकतो, मी त्यांना आसुरी योनी सदा सर्व काळ देत राहतो असं भगवंत म्हणतात। जे अतिशय अहंकारी आहेत, जे काम क्रोधाने भरलेले आहेत, जे मदानी युक्त झालेले आहेत, जे सर्वांचा द्वेष करतात, स्वतःच्या स्वार्थापुढं, ज्यांना काहीही चांगलं सुचत नाही, आपला स्वार्थ साधणं एवढंच ज्यांना समजतं, त्याकरता कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते। जारण मारणादी देखील ते अवलंबितात। सर्वश्रेष्ठ आपणच असा ज्यांचा भाव असतो, आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे ही कल्पना त्यांना पटत नाही, रुचत नाही। आणि तसा जर श्रेष्ठ कोणी श्रेष्ठत्वाचा, पांडित्याचा, लौकिकाचा, अशा प्रकारचा श्रेष्ठ पुरुष जर त्यांना दिसला तर तो आपला वैरी आहेत असं ते समजतात, त्यांचा घात करतात। यांची कायम इच्छा आपण असावं, आपण राज्य करावं, आपण सर्वश्रेष्ठ असावं, आपणच नानाविध भोग भोगावेत, आपणच कोणत्याही मार्गाने धन संपादन करावं, कोणतीही साधन शुचिता बाळगू नये, आपल्याला सर्वांनी मान द्यावा, आपल्या आज्ञेत सर्व असावेत, अशा प्रकारची त्यांची मनीषा असते। आणि ते द्वेष करणारे असतात। तानहं द्विषतः, जो भक्त आहे तो 12व्या अध्यायामध्ये पहिलं लक्षणच अद्वेष्ट असं सांगितलं भक्ताचं, अद्वेष्ट सर्व भूतानाम। तर याचं व्यवच्छेदक लक्षणच द्वेष हे असतं, हा द्वेष करणारा असतो आणि त्या द्वेषाचं स्वरूप तो परमात्म्याचा द्वेष करतो, परमात्म विद्येचा तो द्वेष करतो, त्याच्या स्थूल बुद्धीला अशा प्रकारची एखादी सूक्ष्म विद्या आहे हेच पटत नाही, त्याच्या डोळ्यांना जे दिसतं त्याच्या तर्कामध्ये जेवढं आहे त्याच्या बुद्धी प्रामाण्याप्रमाणे त्याला समजतं, त्याच्या पलीकडे काही आहे याच्यावर त्याचा विश्वास नसतो। अर्थात जे बुद्धी प्रामाण्यवादी आहेत आणि सहृदय आहेत त्यांच्याबद्दल चाललेलं नाहीये, जे बुद्धी प्रामाण्यवादी आहेत ज्यांचं वर्तन सरळ आहे, जे कोणाला कधी लुबाडत नाहीत, जे असत्य कधीही वागत बोलत नाहीत, पण तरी देखील आपल्या बुद्धीला समजलं पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांच्याबद्दल भगवंत बोलत नाहीयेत, ही चांगली मंडळी, तथाकथित आस्तिकापेक्षा देखील ही चांगली मंडळी, जरी नास्तिक असली तरी, कारण त्यांच्या मूळ प्रेरणा समाजाला अविरोध असतात, जे सर्वांचं कल्याण करू इच्छितात, प्राणी मात्रांचं कल्याण व्हावं, मनुष्य मात्रांचं कल्याण व्हावं, भूतमात्रांचं कल्याण व्हावं, निसर्गाचं संवर्धन व्हावं, त्या योगाने सर्वांना सुखशांती मिळावी असा वैज्ञानिक दृष्टिकोन धरणारे देखील बुद्धी प्रामाण्यवादी असतात, त्यांच्याबद्दल भगवंत काही बोलत नाहीत। भगवंतांचं एकूण जे निरूपण आहे ते वर्तनावर खूप आहे, बाकी बुद्धी आणि माझ्या बुद्धीला पटलं तरच हा अहंकार असू शकेल, पण वेगवेगळे अहंकार असतात, त्याच्यातला हा एक अहंकार, त्यांनी फारसं समाजात बिघडत नाही, त्याला अशा व्यक्तीला जर आपल्या बुद्धीच्या पलीकडे काही आहे आणि ते आपण शोधावं अशी प्रेरणा झाली तर तो सर्व अंगाने तयार असतो, आणि अशी प्रेरणा होताना दिसते, अनेक वेळेला असं दिसतं की एखादी व्यक्ती जी खूप उत्तम वर्तन करणारी असते, अगदी जगताच्या हिताकरताच ज्याचं आचरण असतं, पण कुठेतरी आपल्याला समजावं पटावं असं वाटत असतं, पण ते करण्यासाठी ज्या साधना सांगितलेल्या असतात ते अनुसरायला ते तयार नसतात, इतकीच गोष्ट असते। एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी म्हणून जे करायला हवं तर ते आधी आमच्या बुद्धीला कळलं पाहिजे असं त्यांना वाटत असतं, एवढीच अडचण असते, आणि आधी कधीच कळत नाही अभ्यास केल्याशिवाय। अभ्यास केल्यावर अशा व्यक्ती उत्तम परमार्थी होऊ शकतात, म्हणून बुद्धी आणि बुद्धीप्रमाणे चालणारे यांच्यामध्ये देखील आपल्या स्वतःच्या बुद्धीचा अहंकार बाळगणारे आणि त्यापोटी सर्वांना त्रास देणारे त्यांच्याबद्दल चाललेलं आहे। भगवंत म्हणतात की ते द्वेष करणारे असतात, ते परमात्म्याचा द्वेष करतात, म्हणजे परमात्मा विद्येचा ते द्वेष करतात। तर ही अजबच गोष्ट आहे, विद्येचा द्वेष करायचं कारण काय? पण ते द्वेष करतात। कोणी साधक आहे आणि साधना करतो असुरी संपत्तीबद्दल चाललंय तर त्यांना ते खपत नाही, ते परमात्म्याचा जसा द्वेष करतात तसा परद्वेष त्यांच्या ठिकाणी भरपूर असतो। द्वेषाचेही जे प्रकार आहेत तो म्हणजे दुसऱ्याचा सरसहा द्वेष. या मंडळींची मानसिकता कधीच कळत नाही. अशा व्यक्ती तुम्हाला ठिकठिकाणी भेटतील आणि त्यांना काय हवं असतं आणि ते असे का वर्तन करत असतात याचा तुम्हाला कधीच उलगडा होत नाही. ते जिथं जातील तिथं वादंग निर्माण होतो, भांडण होतं. ते ज्या ठिकाणी राहत असतील तिथं आजूबाजूशी त्यांचे चांगले संबंध नसतात. ते जिथं काम करतात तिथंही सर्वांबद्दल त्यांची कलुषित भावना असते. एकतर ते जर चांगल्या उत्तम श्रेष्ठ पदावर असतील तर कसपटासमानच मानतात इतरांना, आणि जर तशी त्यांची खालची परिस्थिती असेल तर मग ते त्यांच्या द्वेषाच्या कचाट्यातून वरिष्ठ देखील सुटत नाहीत, कोणी सुटत नाही. ते कायम अशांत असतात, समाजाचा द्वेष ते करतात, सामाजिकतेच्या ते विरुद्ध असतात. समाजाचा द्वेष म्हणजे कोणत्याही पातळीवर द्वेष. त्यांना उत्सव आवडत नाहीत, त्यांना गर्दी आवडत नाही. ते जर पायी चाललेले असतील तर गाडीतून चालणारे लोक बेदरकार आहेत असं बोलतात. ते जर गाडीनी चाललेले असतील तर पायी चालणाऱ्या लोकांना कळत नाही असं ते म्हणतात. सगळं जग स्वतः करता असायला पाहिजे अशी त्यांची भावना असते. आपल्या आड येतो म्हणजे काहीतरी चुकतं असं त्यांना वाटत असतं. समाजातल्या सरसहा सगळ्या रूढींबद्दल त्यांना द्वेष असतो. आपल्या इथं आता कित्येक उत्सव हे तसे चांगले चाललेले नाहीच आहेत. मुळात सामान्य मनुष्य या उत्सवांबद्दल समाधानी नाही. जसं गणेशोत्सव असेल किंवा गोकुळाष्टमी असेल, पण कोणत्याही चांगल्या उपक्रमाला यांचा विरोध ठरलेला असतो किंवा याच्यातून काहीही होणार नाही असा प्रथमच त्यांचा निष्कर्ष असतो आणि ते स्वतः काही करायला तयार नसतात. एखादा जर उपक्रम असेल तर त्या उपक्रमामध्ये तू किती झडझडून भाग घेतोस तर त्याचा भाग काही नसतो, त्याचा सहभाग नसतो. तो टीका करायला मात्र पहिला असतो. आणि अशा प्रकारे समाजाचा द्वेष करून स्वतःला जणू ते बंदिस्त करून घेतात. त्याच प्रकारे सज्जनांचा द्वेष हे एक अजून एक वैशिष्ट्य आहे. मागच्याच श्लोकावरच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण करताना सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे ये माझी निजांची धामे निर्वाळली होम धर्मे श्रोताधिकी तया द्वेषाचे नि काळ कुटे. त्यांचा द्वेष हे करतात, विषारी विखारी द्वेष ते करतात, साधा द्वेष नाही, कोणीच सुटत नाही. म्हणजे एखादं चांगलं वर्तन करणारी जर भगिनी असेल तर त्यांचा त्याच्यावर विश्वास नसतो. याचं कारण हे स्वतः कधी चांगले वागलेले नसतात, यांना चांगल्याची कधी कल्पनाच नसते, त्यामुळे कोणी चांगलं असू शकतं याच्यावर त्यांचा विश्वास नसतो. तसंच सत्पुरुष जगात आहेत याच्यावर त्यांचा विश्वास नसतो. ते झालं सगळे इकडून तिकडं स्वार्थी पैशाच्या मागं लागलेले असं एक साधं विधान करून रिकामे होतात. द्वेष आपल्यापेक्षा श्रेष्ठाचा द्वेष असंही ते करत असतात. सती आणि सत्पुरुष, दानशील, एखाद्याने दान दिलं तरी देखील तो महिमा त्याला सहन होत नाही, तो त्याच्याबद्दल काही ना काहीतरी बोलतोच. असा जो समाजाचा द्वेष करणारा आहे, समाजात जी चांगली कर्म घडतात त्याचा द्वेष, तानहम द्विषत क्रूरान, द्वेष करणारे आणि क्रूर असणारे सज्जनांचा द्वेष आणि सज्जनांचा द्वेष करून यांच्या लेखी जर मृदू बोलणारा असेल तर शेळपट असतो, गोड बोलणारा असेल तर गोडबोल्या असतो. यांच्या पक्षी कोणी चांगला असा नसतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ईश्वरद्वेष. अशा प्रकारे ईश्वरद्वेष आपण पाहिलं ते पुराणांतरीच्या कथा आहेत. जसा कंसाला होता, कोणी ऋषींनी आकाशवाणी झाली आणि ती त्याच्या कानावर घातली, किंवा त्या वरातीमध्येच आकाशवाणी झाली, स्वतः कंसानी ती ऐकली. आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ विष्णूला कोणी पाहिला आहे? कंसानी पाहिलेला होता. तुम्ही आम्ही जसे पाहिलेले नाहीत तेच जग त्याच्या आधी होतं. पण आकाशवाणी झाल्यानंतर इतका भयभीत झाला. आपली श्रद्धा आहे विष्णू आहे तशी, तसंच त्या काळी होतं. पण त्यापोटी त्यांनी आपल्या मेहुण्याला बहिणीला बंदिवासात टाकलं आणि त्यांची नवजात अर्भक मारायला सुरुवात केली. थोडी देखील असुरक्षितता त्यांना चालत नाही. भगवंत असं म्हणतात की असे हे संसारात असलेले क्रूर, माझा द्वेष करणारे म्हणजे परमात्म्याचा द्वेष करणारे, पण त्याच्याबरोबर परमात्माच सर्व ठिकाणी भरून राहिलेला असल्यामुळं कोणाचाही द्वेष केला तरी तो परमात्म्याचा द्वेष असतो. 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगत असताना या एक एक विभूती किती सांगाव्यात असं शेवटी भगवंत म्हणाले, माझ्या एका अंशांनी हे सगळं जगत व्यापून गेलेलं आहे. ठळक ठळक सांगतो एवढंच, पण जिथं दृष्टी पडते तिथं मीच आहे. म्हणून जर एखादं फूल सुंदर असेल तर त्याच्यातलं सौंदर्य तो आहे. एखादा कठीण खडक असेल तर त्याच्यातली कठीणता तो आहे. एखादी मऊ लुसलुशीत काळी जमीन असेल तर त्याच्यातली सुपीकता तो आहे. तो सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे. तसंच माणसांमध्ये देखील जर चांगले गुण जे असतील त्या गुणांच्या अंगाने तोच वास करतो. आणि एखाद दुसरा जर नको असलेला गुण तुम्हाला नको वाटत असलेला त्याच्या ठिकाणी असला तर तुमच्या ठिकाणी अवगुणांची काय कमी आहे? हे सहजीवन आहे. असं असल्यामुळं सर्वांना सांभाळून घेऊन चालायला पाहिजे. हे ज्याला समजत नाही, जमत नाही. कंदोलेकर महाराज एक गोष्ट सांगायचे की एक शेतकरी दिवसभर आपल्या शेतामध्ये मेहनत करायचा आणि संध्याकाळी 6 वाजता परत आल्यानंतर बाहेर विहिरीवर स्नान वगैरे करून तो दार लावून घ्यायचा आणि मग एकदम सकाळीच तो दार उघडायचा. तर गावातले जे टवाळ लोक होते तर ते असं म्हणत असत की हा दिवसभर मेहनत करतो आणि दार लावून दारू पितो. आणि काही लोक असं म्हणत असत की हा भक्तिमान आहे, हा दार लावून पूजा अर्चा करतो. एवढी गोष्ट सांगून महाराज म्हणायचे की जे दुर्जन होते त्यांना पहिली गोष्ट खरी वाटायची आणि जे सज्जन होते त्यांचा दुसऱ्या गोष्टीवर विश्वास होता. हे जे द्वेष करणारे आपण एक दोन पाच मिनिटं शांत बसू. हरि 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 स्वामीजी. भगवंत असं म्हणतात की असे जे क्रूर आसुरी संपत्तीनी युक्त असे आहेत त्यांना मी अजून अशुभ योनीमध्ये टाकतो. अजून अजस्त्र अशुभ अशा आसुरी योनीमध्ये मी त्यांना ढकलतो असं भगवंत म्हणतात. भगवद्गीतेमध्ये मी हा शब्द कधी कधी परमात्मा म्हणून वापरलेला आहे तर कधी कधी या उपदेशाचा आणि संवादाचा वक्ता उपदेशकर्ता म्हणून श्रीकृष्ण या अर्थाने मी हा शब्द वापरलेला आहे. इथं जे असं म्हणतात की अशांना मी अतिशय अशुभ अशा असुरी योनीमध्ये टाकतो ते श्रीकृष्णांच्या मुखातून परमात्म्याचा हुंकार बोलतो आहे. आणि भगवद्गीतेमध्ये या अशा वचनांची सरमिसळ आहे. भगवंतांनी चौथ्या अध्यायामध्ये इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अजमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुहु इक्ष्वा कवे ब्रवीत असं म्हणाले. हा योग मी प्रथम विवस्वानाला सांगितला माझा जो मी होता तो परमात्मा होता, तो श्रीकृष्ण या अर्थाने नव्हता. आणि जेव्हा भगवंत म्हणाले की स एवायम मया तेद्य योग प्रोक्त सनातन, हा जो सनातन योग तो माझ्याकडून तुला सांगितला गेला, ते मात्र श्रीकृष्ण बोलताहेत. म्हणजे एकाच विषयामध्ये कधी परमात्मा म्हणून ते बोलतात, तर कधी एक व्यक्ती म्हणून मी सांगतो आहे अशा अर्थाने ते बोलतात. ते स्वतःचं चरित्र सांगताना देखील अजहा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन हे श्रीकृष्णाला उद्देशून उच्चार नाहीत. मी अज असताना म्हणजे जन्मरहित असताना श्रीकृष्णांचा जन्म झाला. मी अव्यय असताना म्हणजे मला व्यय नसताना, देहाला व्यय आहे. आणि भूतानाम ईश्वरोपी सन, श्रीकृष्णांना कोण ईश्वर मानत होतं? ऋषींमध्ये देखील काही जर मोजके ऋषी सोडले तर श्रीकृष्णांच्या स्वरूपाला जाणणारे असे त्या काळात देखील कोणी नव्हते. कुठलाला ईश्वर? पण हे वचन श्रीकृष्णांचं स्वतःला उद्देशून नाहीच आहे. परमात्मा बोलतो आहे अशा पद्धतीने श्रीकृष्ण म्हणतात. पण जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तवच अर्जुन, तुझे आणि माझे याआधी अनेक जन्म झालेले आहेत, तेव्हा मात्र व्यक्ती म्हणून ते बोलतात. त्याच्यातला तू कोणताही जाणत नाहीस, मी मात्र सर्व जाणतो. जेव्हा ते म्हणतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानम सृजामी अहम, मी माझ्या स्वतःला उत्पन्न करतो, तेव्हा श्रीकृष्ण स्वतःला उत्पन्न करतायत असं म्हणत नाहीयेत. परमात्मा म्हणतो आहे की तेव्हा मी येतो. ये यथा माम प्रपद्यंते तांस्थ तैव भजाम्यहम, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशाः. हे श्रीकृष्णांनाही उद्देशून आहे आणि परमात्म्यालाही उद्देशून आहे. जो माझं भजन जसं करतो त्याला मी त्याच प्रमाणात तेवढाच भजतो. तुम्हाला आम्हाला देखील हे लागू आहे. मी यांच्याशी जेवढ्या सौहार्द्रांनी वागतो तेवढ्या सौहार्द्रांनी ते माझ्याशी वागतात. तुम्ही आरशात जसे डोळे वटारले तर ते प्रतिबिंब तुमच्यावर डोळे वटारतं. तुम्ही जसं भजन करता तसे दुसरे तुमचं भजन करतात. हे श्रीकृष्णालाही लागू आहे आणि हे परमात्मा न्यायाला देखील लागू आहे. मम वर्तमान वर्तन ते मनुष्याः पार्थ सर्वशः, आणि कोणत्याही मार्गाने गेला तरी तो देखील माझ्याकडेच चालत येणार आहे. तो मी आहे म्हणून चालला तरी माझ्याकडेच येईल, तो नाही मी अशा भावाने चालला तरी देखील तो माझ्याकडेच येईल, तो नास्तिक म्हणून चालला तरी माझ्याकडे येईल, तो आस्तिक म्हणून चालला तरी माझ्याकडे येईल, तो भक्त म्हणून चालला तरी माझ्याकडे येईल, तो योगी म्हणून चालला तरी माझ्याकडे येईल, तो कर्म करत करत माझ्याकडेच येईल. जो दुष्कर्मी असेल तो देखील कालांतराने दुष्कर्माचा पश्चाताप होऊन माझ्याकडे येईल. तुम्ही कोणत्याही दिशेने कोणत्याही मार्गाने चाला, मम वर्तमान वर्तन ते मनुष्याः पार्थ सर्वशः, हे उद्गार परमात्म्याचे आहेत. मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्य, सर्व कर्म मला अर्पण करून करा. परमात्म्याला उद्देशून आहे. कारण श्रीकृष्णांना कर्म अर्पण करून करायला श्रीकृष्ण कुठे आहेत, व्यक्ती कुठे आहे, हे व्यक्तीला उद्देशून नाहीये. अशा रीतीने ज्ञानेश्वर महाराजांनी फार गंमत केली आहे. ऐसे सावळे मी परब्रह्मे, भक्त काम कल्पद्रुमे, बोलिले आत्मा रामे संजयो म्हणे. एकाच ओवीत सावळे परब्रह्म श्रीकृष्ण, भक्त काम कल्पद्रुमे, भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष जणू श्रीकृष्ण, बोलिले आत्मा रामे परमात्मा. म्हणून जेव्हा भगवंत इथं म्हणतात की क्षिपामी अजस्त्र अशुभान, मी त्यांना अत्यंत अशुभ अशा योनीमध्ये टाकतो, तेव्हा परमात्मा बोलतो आहे अशा अर्थाने हे घ्यायचं. परमात्मा म्हणतो आहे की मी त्यांना अत्यंत अशुभ अशुभ त्याच्याही पुढचा अशुभ असे जन्म देत राहतो. परमात्म्याला तुम्हाला शुभ जन्म देण्यात काही रस नाहीये. असे तुम्ही कोण लागून गेलात की तुम्हाला शुभ जन्म द्यावा, आणि परमात्म्याला तुम्हाला अशुभ जन्म देण्यात काही रस नाहीये. कारण असे तुम्ही कोण आहात की तुम्हाला मुद्दा म्हणून अशुभ जन्म द्यावा. तसं म्हटलं तर परमात्मा याच्यातलं काहीच करत नाही. पण परमात्म्याच्या सत्तेवर हे सगळं घडतं. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशहा. चातुर्वर्ण्य गुणकर्म विभागाप्रमाणे मी निर्माण केलेले आहेत असं भगवंत म्हणतात. ते श्रीकृष्णांचे उद्गार नाहीत, ते परमात्म्याचे उद्गार आहेत. आणि गुणकर्मानुसार याचा अर्थ तुमच्या गुणानुसार तुम्हाला जन्म मिळतो आहे, तुमच्या कर्मानुसार तुम्हाला जन्म मिळतो आहे, त्याचा कायदा आहे. त्याचा कायदा असल्यामुळं तस्य कर्तारम अपि माम, म्हणून मी याचा कर्ताही आहे. विद्धी अकर्तारम अव्ययम, मी मुळीच हे करत नाही, मी मुळात अव्ययच आहे. मी याचा कर्ता नाही, त्याचा कर्ता असूनही मी याचा कर्ता नाही. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वत, माझी अशी ही दिव्य जन्म आणि दिव्य कर्म जो तत्वत जाणतो. फार सुंदर आहे. म्हणून तुमच्या गुणांप्रमाणेच तुम्हाला मिळणार. तुम्हाला इथं फेवर करण्यासाठी परमात्मा बसलेला नाहीये, तुमच्यावर दुःख धरण्यासाठी परमात्मा बसलेला नाहीये. तुम्ही कोणतीही कर्म करावीत आणि तुमच्यावर कृपा व्हावी, परमात्मा तसं करणार नाही. आणि तुम्ही उत्तम कर्म करावीत, तुमची चित्तशुद्धी भक्तीचा उदय परमात्म्याच्या कृपेने होईल, परमात्म्याच्या कायद्यानुसार होईल. आणि परमात्म्यानी निर्माण केलेलं हे जगत आहे, त्याचा खेळ मोठा विलक्षण आहे. त्यांनी नियम बनवले, त्यांनी कायदे बनविले, आणि त्याप्रमाणे जगत सुरू झालं. जसं नियम बनवला, एखादा खेळ खेळायचा असेल तरी देखील नियम बनवायला लागतो, मग खेळता येतं. जसं लहानपणी आपल्याला वाटतं की माझी बॅट आहे म्हणून मला सारखी बॅटिंग पाहिजे, परमात्म्याच्या जगतामध्ये तसं नाही. जगदीश्वरे यथा क्रमे न्याय केला, असंच त्याचं जगत आहे. आणि असं त्यांनी जगत बनवल्यामुळं तसं आश्चर्यासारखी गोष्ट आहे की भौतिक सृष्टी देखील नियमाप्रमाणे चालते. विज्ञानाचे नियम आहेत आणि त्या नियमाप्रमाणे चालते. नियमाच्या बाहेर काही चालत नाही, आणि नियमच सृष्टी चालवतात. सूर्य उगवतो आणि झाडांना जे मिळायचं ते मिळतं, मनुष्याला जे मिळायचं ते मिळतं, शेताला जे मिळायचं ते मिळतं, समुद्राला जे मिळायचं ते मिळतं, मेघ निर्माण होतात. जगत हे पूर्णपणाने नियमाला बांधलेलं आहे, नियमाला सोडून जगतामध्ये काही नाही. आणि जर या जगतामध्ये अग्नी निर्माण झालेला आहे तर अग्नी हा अग्नीच्या कायद्याप्रमाणे चालणार. तुम्ही त्याच्यात हात घालायला जाऊ नका, तुम्हाला भासणार नाही, सरळ आहे. तुम्ही त्याच्यात हात घाला तो भासणार. तुम्हाला चटका देण्याची त्याला आवड नाही, तुमच्या कर्मावर सगळं अवलंबून आहे. आणि त्या नियमाप्रमाणे भगवंत असं म्हणतात की मी त्याला अशा क्रूर कर्म्याला मी असुरी संपत्तीमध्ये, अजून असुरी संपत्तीमध्ये असं टाकतो. मी टाकतो याचा अर्थ माझ्या निर्माण केलेल्या विश्वातल्या नियमाप्रमाणे तो आपोआपच जातो, तो जाणारच आहे. पण ते कायदे माझ्या अधिष्ठानावर झालेत असं असल्यामुळे मी टाकतो. वस्तुतः तोच त्याचा चाललेला आहे. मी करणारा आहे असं नाही. आपण कसंही वागायचं आणि जगाने मात्र आपल्याशी चांगलं वागायचं अशी सोय नाहीये. नियमाप्रमाणे आहे, कायद्याप्रमाणे आहे. आज जर माझा एक मित्र माझ्याशी नीट बोलला नाही तर त्याला, मागच्या वेळेला तो माझ्याशी जेव्हा भेटला तेव्हा माझ्या बोलण्यातून काहीतरी गेलेलं आहे, त्याचा संदर्भ आहे. मला असं वाटतं की एवढं कशाला लक्षात ठेवावं, पण तसं होणार नाही. तो लक्षात ठेवणार, त्याच्या पद्धतीने तो जाणीव देणार, नियमाप्रमाणे सगळं चालणार. अरे म्हणता कारे होते हे प्रत्यक्ष प्रत्यय येते. डोळे झाकणी करावी ते काय निमित्त, असं समर्थ म्हणतात. म्हणून सद्वर्तन करा, चांगली फळं, सद्वर्तनाला योग्य अशी फळं मिळतील. दुर्वर्तन करून बघा, त्याच्याकरता योग्य अशी फळं तुम्हाला मिळाल्याखेरीज राहणार नाहीत. आणि याच्यातून हे सगळं जगत चालणार याच्यामध्ये काहीही शंका नाही. तसं पाहायचं झालं तर सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परे ददाती इति कुबुद्धी रेषा. दुसरा माझ्याबद्दल करतो हे तुमचं दैन्य आहे विचाराचं, बाकी काही नाही. कोणाला तुमच्यामध्ये रस नाही. तुमच्या सुखाचे तुम्ही धनी आहात, तुमच्या दुःखाचे तुम्ही धनी आहात. तानहम द्विषत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपामी अजस्त्र अशुभान आसुरीष्वेव योनिषु. अशा क्रूर कर्मा मंडळींना अधिक अधिक असुरी योनीत गेल्याचा अनुभव निश्चित येईल. चालू जन्मात देखील येईलच येईल आणि देह पडल्यानंतर देखील तसाच येईल. कारण कर्म विपाकाप्रमाणेच देह होतो. जन्म, आयुष्य, भोग, कर्म, यालाच कर्म विपाक असं म्हणतात. असं असल्यामुळं तुम्हाला जे जन्म मिळाले, चांगल्या घरात जन्म मिळाले, चांगली कर्म आहेत म्हणून मिळाले. कारण तुम्हाला विचारून कोणी नाही दिला, तुम्हाला चॉईसही नव्हता. पण चॉईस नव्हता म्हणून कुठेतरी आपले तुम्ही जन्माला येऊ शकत नाही. तुमच्या कर्माप्रमाणेच तुम्हाला घरं मिळणार, त्या घरात तुम्ही जन्माला येणार. तुमच्या कर्माप्रमाणेच तुम्ही आसुरी घरामध्ये जन्माला येणार. ऐसे आघवाची परी, वेळ संपली. प्रवर्तले माझ्या वैरी तया पापिया जे मी करी ते आई कपा. अशा प्रकारे सर्व बाजूनी माझ्याशी वैर धरून, माझ्याशी म्हणजे भगवंत आता मागच्या श्लोकामध्ये अशा याच्यापर्यंत आले की त्या मामात्म परदेहेषु प्रद्विषंतोभ्य सूयका हा सर्व देहांमध्ये जो मी आहे त्या माझी अवहेलना तो करतो, तो द्वेष करतो, म्हणजे प्रत्यक्षतः माझा द्वेष करतो, परमात्म्याचा द्वेष करतो। ऐसे आघवाची परी प्रवर्तले माझा वैरी, निष्कारण माझ्याशी वैर घेऊन वागणारा असा तया पापिया जे मी करी ते ऐकपा, त्या पाप्यांच्या बाबत मी जे काही करतो म्हणजे माझ्या जगातल्या न्यायाप्रमाणे जे होतं ते ऐक पुढच्या वेळेला। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।